सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये 8:03 ची वेळ झालेली आहे. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीमध्ये विजेतेपद तिनं पटकावलेलं आहे आणि क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन कॅंगारुलेशन असं काहीतरी म्हणणार हो तुम्ही, कारण ऑस्ट्रेलियाचा संबंध आहे ना, असं चुका झाकण्याच्या पद्धती आहे त्या बंद करूया. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट जिची आपण थोड्या वेळापूर्वी जिच्याबद्दल डिस्कस करत होतो, मॉन्सून आणखीन लांबणार असं दिसून येत आहे. दक्षिणेत रेंगाळलेला आहे पाऊस, 17 जून पर्यंत नाशकात येण्याची, आपल्या जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहूयात या गोष्टीचं पुढे येऊन जाऊन काय होतं. आणि तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे रेड एफ एम 93.5 ची कॉर्पोरेट ऍक्टिव्हिटी, कॉर्पोरेट हंगामा 2016. ओके, रेड एफ एम ची टीम बऱ्याचशा ऑफिसेस मध्ये जाते आहे, लोकांसोबत गप्पा टप्पा केल्या जात आहेत, भरपूर से डिस्कशन होत आहेत, धमाल मस्ती चाललेली आहे. आणि तुमच्याही ऑफिसमध्ये आम्ही यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर 6606935 नंबरवर कॉल करताय तुम्ही आणि नाव रजिस्टर करताय. फाईन, आज सुद्धा असंच एका छानशा ठिकाणी आम्ही चाललोय. बाय द वे, कोणतं आहे ते छानसं ठिकाण इस बात का जवाब वक्त देगा. असो, जास्त हेवी स्टेटमेंट्स नको करूया. 4 ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एका महत्वपूर्ण परंपरेबद्दल आपण बोलणार आहोत जी आपल्या शहराला लाभली आहे. एकूणच जोश जल्लोष आणि उत्साह या सगळ्यांना परिपूर्ण असाचा आपला शो असणार आहे. असं मी का सांगतोय थोड्याच वेळात कळेल तुम्हाला, क्लिअर होतील सगळ्या गोष्टी. बजाते राहो.